माया लोकांनो ध्यान देऊन ऐका, जेव्हा तुम्हाला सांगतो कोण्या प्रकारचे लोक आहे, देवाच्या मुलाले खांबावर लटकवले होते, जेव्हा येशू जमिनीवर होता तेव्हा त्याने लोकांसाठी चांगले काम केले, एका शहरातून दुसऱ्या गावात जाऊन त्याने देवाचे वचन शिकवले, जो कोणी बिमारीवाला त्याच्याजवळ येत होता तो त्यांले बरे करत होता, त्याने लोकांच्या पापाले दाखवले, साध्या लोकायले अधिकाऱ्याले त्यांचे घमंड त्यांना दाखवून दिले, त्याच्यामुळे खूप लोक दुःखी झाले, तरी पण खूप लोकांनी येशूच्या सांगण्यावरून खरे मानले आणि पसंत केले, तरी पण खूप लोकांनी येशूच्या गोष्टी खऱ्या समजल्या आणि पसंत केले, प्रत्येक वेळी ते येशूच्या मागे चालले, जेव्हा मोठे लोकांनी हे पाहिले की कोणत्या प्रकारचे माणसे येशूच्या मागे फिरत होते व ध्यान देत होते व त्यांना त्याचा हिरस करत होते, एका दिवशी मोठ्या लोकांनी ते लोक नाराजीने व हिजर करत होते, काही लोकांना येशूले पकडण्यासाठी पाठवले, त्या लोकांनी येशूला पकडले आणि विचारपूससाठी आणले, मोठ्या साहेबाने त्याले विचारले की तू देवाचा पोरगा आहेस, जेव्हा येशूने हो म्हटले तेव्हा सबंध मोठे लोकांना त्याचा राग आला होता, त्या लोकांनी देवाच्या पोराला स्वीकारले नाही व सारे लोक येशूले मारण्यासाठी एकत्र झाले, त्याच दिवशी संध्याकाळीच्या वेळी येशूला मारणे चालू केले, पुढच्या सकाळी तो त्या खांबावर त्याला लटकविले गेले, तो आता पण जिवंत होता, दुपारच्या वेळी जमिनीवर चारही बाजूने अंधार पडला होता, दुपारच्या वेळी येशूला मारण्यात आले, त्याच्यानंतर मग सकाळ झाली, त्याच वेळी मोठा भूमिकंप झाला, त्या ठिकाणी एक मोठा शिपाई उभा होता, त्याने म्हटले की हा खरखोर देवाचा पोरगा आहे, संध्याकाळच्या वेळेस येशूचे शिष्य आले व येशूच्या शरीराला घेऊन गेले, त्याला त्यांनी कपड्यात गुंडाळून नेऊन त्यांना त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे मोठ्या गुफेत घेऊन गेले, ते जागा दगडावर बांधली होती, नंतर त्यांनी मोठ्या गुफाचे दरवाजा वर मोठे दगडांनी बंद केले, तिसऱ्या दिवशी काही बायांनी सुगंधित सामान घेऊन तती पोचल्या, जेव्हा तती पोचल्या त्यांनी पाहिले की कब्राचा दरवाजा उघडा आहे, ते कब्रामध्ये गेले व तती त्यांनी पाहिले की पांढरा चमकणारा कपडे घालून एक माणूस उभा आहे, हे तिने पाहिले, ती घाबरली, परंतु एक जवान माणूस देवाने पाठवलेला होता व त्याने त्यांना म्हटले, भिऊ नको, तुम्ही लोक सारे येशूला पाहत आहे पण तो अति नाही, तो उठला आहे, तुमच्या पहिले गालिलात जाऊन पोचला आहे, जसे मी तुम्हाला म्हटले तसे तू तती पाशील, जेव्हा तो बोलला होता तिथून ते बाया निघून गेले होते, तत्पश्चात येशू ततून निघून गेला व त्याचे शिष्य व लोक एका ठिकाणी जमा झाले, येशूने त्यांना म्हटले साऱ्या जगात जाऊन जे काही मी शिकवले आहे ते त्या सर्वांना सांगा, जे लोक विश्वास करतील ते वाचतील, जे विश्वास नाही करतील ते मरतील, हे सर्व गोष्टी सांगितल्यावर येशू स्वर्गात वर गेला, तेथे तो सध्या आहे, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मदत करत आहे, तो आमच्यासाठी वर जागा तयार करत आहे की तो आम्ही त्याच्या संग राहू, एक दिवस तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येणार, जर आम्ही विश्वास ठेवला व त्याच्या मागे चाललो तर आम्ही तयार राहू, जो कोणी त्याच्या मागे चालणार नाही तो नेहमीसाठी अग्नीच्या सरोवरात फेकल्या जाईल।